चीनी मंडी .com पॉडकास्ट।
तांत्रिक बिघाडामुळे रमाला कारखान्यात गाळ बंद। सहकारी क्षेत्रातील रमाला साखर कारखान्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे जवळपास 36 तासांपासून गाळ बंद आहे। यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण आहे। नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी रात्री हायवेवर रास्ता रोको करून धरणं आंदोलन केलं। पोलिसांनी शेतकऱ्यांना समजावून रास्ता रोको थांबवला। रविवारी तांत्रिक दुरुस्ती झाल्यानंतर कारखाना सुरू झाला। शुक्रवारी रात्री 12 वाजता पावसामुळे ऊस पुरवठा न झाल्यामुळे कारखान्यांमध्ये केन नव्हती। शनिवारी संध्याकाळी ऊस पुरवठा झाल्यानंतर कारखाना सुरू करण्यासाठी स्टीम बनवली जात होती। तेवढ्यात बॉयलरमध्ये राख राहिली, यामुळे स्टीम तयार झाली नाही, यामुळे गाळप होऊ शकलं नाही। कारखान्यात ऊस घेऊन पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी या विषयावर मोठा गोंधळ केला। हायवेवर चक्का जाम करून रस्त्यावरच धरणं धरून बसले। रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांची मोठी लाईन लागली। पोलिसांनी कसं तरी समजावून शेतकऱ्यांना सांगून रस्ता मोकळा केला। 36 तासानंतर मोठ्या प्रयत्नानंतर दुपारी 2 वाजता कारखाना सुरू झाला। या प्रकारामुळे शेतकऱ्यांना भोजन आणि निवासाच्या असुविधेशी संघर्ष करावा लागला। शेतकऱ्यांचा आरोप आहे की अलीकडे कायमच कारखान्यात तांत्रिक बिघाड असतो, यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं। उत्तम ग्रुपचे साईट इन्चार्ज अश्विनी कुमार यांनी सांगितलं की बॉयलरमध्ये राख होती, जी मजुरांकडून हटवून घेऊन कारखाना सुरू करण्यात आला।